chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 20 नोव्हेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3150 रुपये होता, तर MT चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3210 रुपये होता, तर MT चा व्यापार 3200 रुपये ते 3260 रुपये होता. उत्तर प्रदेश मध्ये MT चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता, तर गुजरात मध्ये MT साखरेचा व्यापार 3171 रुपये ते 3211 रुपये होता. तमिळनाडू मध्ये 33 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर MT चा व्यापार 3300 रुपये ते 3375 रुपये होता. हे सर्व दर GST वगळून आहेत. इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $417.50 होते, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.31 होते. करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 74.129 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3057 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3135 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $42.16 होते. इक्विटी, BSE सेन्सेक्स 282.29 अंकांनी वाढून 43,882.45 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 87.35 अंकांनी वर येऊन 12,859.5 अंकावर बंद झाला.